आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यात जवळपास 12,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन करणार. रशियावरील संभाव्य निर्बंधांमुळे खनिज तेलाच्या पुरवठ्याची भारताला चिंता नाही, हरदीप पुरी यांचा खुलासा. पहलगाम हल्ल्यामागे असलेला टीआरएफ गट अमेरिकेकडून दहशतवादी संघटना म्हणून घोषित. पृथ्वी 2 आणि अग्नि 1 या लघुपल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची भारताकडून यशस्वी चाचणी. आणि हंगेरीतल्या कुस्ती स्पर्धेत भारताच्या सुजित कलकल याला 65 किलो गटात सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार तसंच पश्चिम बंगालला भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते राज्याच्या पूर्व चंपारण जिल्ह्यातील मोतिहारी इथं 7,200 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण करणार आहेत. रेल्वे, रस्ते, ग्रामीण विकास, मत्स्यव्यवसाय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रातल्या प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे. त्यानंतर बंगालमधील दुर्गापूर इथंही पंतप्रधानांच्या हस्ते 5,000 कोटींहून अधिक खर्चाच्या महत्वाच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण होणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल 61 देशांमधल्या भारतीय दूतावासाच्या वाणिज्य शाखांच्या प्रमुखांशी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला. भारताचा जागतिक व्यापार अधिक बळकट करणं आणि इतर देशांसोबतच्या वाणिज्य संबंधांच्या धोरणाची रुपरेषा आखणं हा या संवादामागचा उद्देश होता. यावेळी प्रमुख भारतीय दूतावासांनी व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी राबवण्यात येत असलेले उपक्रम, बाजारपेठ उपलब्ध होण्यात येणाऱ्या अडचणी अशा मुद्द्यांबद्दल तपशीलवार सादरीकरण केलं. भारताच्या निर्यातीला प्रोत्साहन देणं आणि यजमान देशांसोबत दृढ संबंध प्रस्थापित करणं ही वाणिज्य दूतावासांच्या प्रमुखांची जबाबदारी असल्याचं गोयल यांनी त्यांना सांगितलं. बाजारपेठेतील नवनवीन कल आणि अद्ययावत घडामोडींसह व्यापारविषयक सर्व माहिती सक्रियपणे गोळा करण्याची गरजही गोयल यांनी यावेळी स्पष्ट केली. बाजारात तेलाचा पुरेसा पुरवठा होत असल्यानं रशियाच्या खनिज तेलावरील निर्बंध हा भारतासाठी चिंतेचा विषय नसल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत ऊर्जावार्ता 2025 या कार्यक्रमात ते काल बोलत होते. जगभरात जिथे सर्वात स्वस्त दरात खनिज तेल उपलब्ध होईल तिथून भारत तेलाची आयात करेल. नवभारतात असं सरकार आहे जे कोणत्याही दबावानुसार नाही तर परिणाम लक्षात घेऊन काम करतं, असंही ते म्हणाले. भारत यापूर्वी 27 देशांमधून खनिज तेलाची खरेदी करत होता. आता ही संख्या जवळपास 40 इतकी झाल्यानं त्याच्या पुरवठ्यासाठी देशापुढे अनेक पर्याय असल्याचंही पुरी यांनी सांगितलं. मुंबईतील राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या आवारातील भारतीय चित्रपट संग्रहालयात गुलशन महलमध्ये भारत पॅव्हिलियनचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज होणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पुढाकारानं साकारलेलं हे भारत पॅव्हिलियन म्हणजे देशाला जागतिक स्तरावर एक सर्जनशील महासत्ता बनवण्याच्या दिशेनं टाकलेलं महत्वाचं पाऊल आहे. निमिषा प्रिया या भारतीय परिचारिकेला येमेनमध्ये सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा हे अतिशय संवेदनशील प्रकरण असून या प्रकरणात भारत सरकारकडून शक्य ती सर्व मदत पुरवण्यात येत आहे, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वतीनं काल सांगण्यात आलं. भारतानं कायदेशीर मदत पुरवण्याची व्यवस्था केली असून निमिषा प्रिया हिच्या कुटुंबियांना सहाय्य करण्यासाठी वकिलाची नेमणूकही करण्यात आली आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणी परस्पर सामंजस्यानं तोडगा काढण्यासाठी सरकारनं नियमित सल्लामसलतीची व्यवस्था केली असून तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांशी आणि तिच्या कुटुंबियांशी सतत संपर्क सुरू असल्याचंही त्यांनी नमूद केलं. निमिषा प्रियाला 16 तारखेला फाशी देण्यात येणार होती. येमेन सरकारनं त्याची अंमलबजावणी पुढे ढकलली आहे, असंही जयस्वाल यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या पृथ्वी 2 आणि अग्नि 1 या लघुपल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची भारतानं यशस्वी चाचणी केली आहे. ओडिशाच्या किनाऱ्याजवळच्या चांदीपूर इथल्या एकात्मिक तळावरून ही यशस्वी चाचणी घेऊन देशाच्या संरक्षण दलांच्या सामरिक प्रतिकार क्षमता दाखवून देण्यात आली. या दोन्ही क्षेपणास्त्रांची कार्यचालन आणि तांत्रिक घटकांची पडताळणी पूर्ण झाली असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. पृथ्वी 2 या क्षेपणास्त्राचा पल्ला 350 किलोमीटरचा असून 500 किलोपर्यंत आण्विक शस्त्रास्त्र वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे, तर अग्नी 1 क्षेपणास्त्राचा पल्ला 700 ते 900 किलोमीटर आहे। ते 1000 किलोग्रॅम भार वाहण्यास सक्षम आहे। देशानं बुधवारी आकाश प्राईम या क्षेपणास्त्राचीही यशस्वी चाचणी केली। हे क्षेपणास्त्र 4500 मीटर किंवा त्याहून अधिक उंचीवरील लक्ष्याचाही भेद घेण्यास सक्षम आहे। आयएनएस निस्तार हे पहिलं स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट वेसल आज विशाखापट्टणम इथं भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल करण्यात येणार आहे। निस्तार हा संस्कृत भाषेतला शब्द असून त्याचा अर्थ मुक्तता, बचाव किंवा तारण असा होतो। विशाखापट्टणम इथल्या हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेडनं देशातच डिझाईन केलेलं आणि बांधणी केलेलं निस्तार हे जहाज संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेनं भारताच्या प्रयत्नांमधलं एक मोठं पाऊल आहे। पहलगाम इथं 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या मागे असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंट अर्थात टीआरएफ या गटाला अमेरिकेच्या सरकारनं दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे। अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं टीआरएफचा परदेशी दहशतवादी संघटना तसंच जागतिक दहशतवादी संघटना म्हणून विशेष यादीत समावेश केला असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा न्याय व्हावा या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आवाहनाला अनुसरून ट्रम्प प्रशासनानं आमच्या राष्ट्रीय हिताचं रक्षण करण्याप्रती बांधिलकीचं दर्शन घडवलं आहे, असंही या निवेदनात म्हटलं आहे। टीआरएफ हा लष्कर ए तय्यबा प्रणित गट आहे। बिहारमध्ये मतदार यादी विशेष पुनरीक्षण उपक्रमांतर्गत आतापर्यंत 7,08,00,000 अधिक मतदार नोंदणी अर्ज संकलित करण्यात आले आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगानं निवेदनाद्वारे दिली आहे। मतदार यादीचा मसुदा पुढील महिन्याच्या 1 तारखेला प्रकाशित होणार आहे। त्यासाठी आता अवघ्या 8 दिवसांचा अवधी उरला असताना आतापर्यंत 89.7% विद्यमान मतदारांनी त्यांचे मतदार नोंदणी अर्ज दाखल केले आहेत। मतदारांना ईसीआय नेट या ऍपद्वारे अथवा संकेतस्थळावर अर्जाची स्थिती पाहता येईल, तसंच बिहारबाहेर तात्पुरते स्थलांतरित झालेले लोकही याद्वारे नोंदणी करू शकतील, असं आयोगानं म्हटलं आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना रक्तवाहिन्यांसंबंधीच्या आजाराचं निदान झालं आहे। क्रॉनिक व्हेनस इन्सफिशियन्सी असं या विकाराचं नाव असून 70 वर्षापेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठांमध्ये तो आढळतो। ट्रम्प यांच्या वैद्यकीय चाचण्या झाल्यानंतर याचं निदान झाल्याची पुष्टी व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेविट यांनी केली आहे। चाचण्यांमधली निरीक्षणं सामान्य असून धमनी निगडीत गंभीर आजार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। हंगेरीमध्ये बुडापेस्ट इथं सुरू असलेल्या पोलॅक इमरे आणि वर्गाजानोस स्मृती स्पर्धेत भारताच्या सुजित कलकर यानं काल पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात फ्रीस्टाईल प्रकारात सुवर्ण पदकाला गवसणी घातली। अंतिम लढतीत सुजितनं अझरबैजानच्या 4 वेळा विजेत्या अली राहिमजादे याचा 5-1 असा दणदणीत पराभव केला। या विजयामुळे युनायटेड वर्ल्ड रेसलिंग रँकिंग सिरीज स्पर्धेत देशाचं या वर्षातलं हे पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे। तर भारताच्या राहुलनं जर्मनीच्या खेळाडूचा 4-0 असा पराभव करत कांस्यपदक पटकावलं आहे। फ्रीस्टाईल ग्रँडस्लॅम बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यानं प्रथम मानांकित मॅग्नस कार्लसन विरुद्ध सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे। लास वेगास इथं सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रज्ञानंदनं खेळाच्या चौथ्या फेरीत केवळ 39 चालींमध्ये कार्लसनवर मात केली। राजस्थान आणि दक्षिण कर्नाटकसह देशाच्या बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। येत्या आठवड्यात देशाच्या पूर्व पश्चिम वायव्य ईशान्य तसंच मध्य आणि दक्षिण द्वीपकल्पीय भागात वादळी वारे विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यात जवळपास 12,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन करणार। रशियावरील संभाव्य निर्बंधांमुळे खनिज तेलाच्या पुरवठ्याची भारताला चिंता नाही, हरदीप पुरी यांचा खुलासा। पहलगाम हल्ल्यामागे असलेला टीआरएफ गट अमेरिकेकडून दहशतवादी संघटना म्हणून घोषित। पृथ्वी 2 आणि अग्नी 1 या लघुपल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची भारताकडून यशस्वी चाचणी। आणि हंगेरीतल्या कुस्ती स्पर्धेत भारताच्या सुजित कलकल याला 65 किलो गटात सुवर्णपदक। याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.